श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 44वा श्लोक आपण पाहणार आहोत. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे रागवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी आरण्य सेवित जावे. काय सांगतात ते बघा. इथं पुन्हा तेच सांगितलं त्यांनी, मनारे जनी मौन मुद्रा धरावे. जनी लोकात बोलताना मौन मुद्रा, चेहरा देखील कळला पाहिजे. ह्या बोलत नाही आहे, बोलणार नाही आहे, बोलण्याची इच्छा नाही आहे. ही मौन मुद्रा साधकाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. आपण सारखं बोलत असतो, त्याच्यात किती वेळ जातो, किती शक्ती जाते, आणि दुसऱ्यांच्या कानालासुद्धा किती व्याप होतो आपण बघितलं पाहिजे. उगीच बोलत असतो, सकाळी उठल्यापासून जे तोंड सुरू राहतं, विचार जर केला तर त्याच्यातलं एक कदाचित एखाद दुसरं वाक्य उपयोगाचं असेल, बाकी सगळी निरर्थक बडबड असते. त्याचं कारण जो रजोगुण आहे तो स्वस्त बसूच देत नाही, काही ना काहीतरी. आणि जर कोणी बोललं नाही तर त्याला वाटतं बोललं नाही म्हणजे काय, काहीतरी झालं बहुतेक. मग बोलत का नाही याच्यावर 550 वाक्य असतात, पण स्वस्त काही बसवत नाही. म्हणून ते म्हणतात, महत्त्वाची गोष्ट जर असेल तर साधकाच्या पक्षी तर आवश्यक आहेच, पण सामान्य व्यक्तीच्या बाबतीतसुद्धा जर कमीत कमी आपण बोललो तर कित्येक गोष्टी, कित्येक गैरसमज, घोटाळे खूप कमी होतील. आणि आपल्याला देखील जर पश्चाताप पावण्याची वेळ आली तर तीही येणार नाही, ज्याला वाटलं तर हां. कारण पश्चाताप बहुधा होत नाही, माझंच बरोबर आहे असं ठामपणे सांगितलं, बरं झालं मी बोलून घेतलं, बरं केलं बोलून घेतलं ना, त्याला दुखावलं, पण त्याला दुखावलं नाही, तुला सुख झालं का, होणार नाही. त्यांनी जर म्हटलं आपण असा चिमोटा घेतला, दुःख होतो, तर दुसऱ्याला तुम्ही जर बोललात तर ते दुःख तुम्हालाच होणार, कारण जीवाच्या अंगाने तो आणि तुम्ही एकच आहात. त्याला जितकं दुःख द्याल तितकं दुःख तुम्हाला होईल. म्हणून आपण जे साधकावस्थेत सांगतो किंवा काय करायला पाहिजे, कुणाबद्दलही राग नको, द्वेष नको, मत्सर नको, फक्त प्रेम असावं. हे कशासाठी, तर दुसऱ्यासाठी आहे, पण विशेषतः आपल्यासाठी आहे. आपण जर सर्वांच्यावर प्रेम करत राहिलो तर अंतःकरणात समाधान, शांती, आनंद नांदतो. आणि नाही तर चांगला अगदी चार गाद्यावर पडलेला लोळतो आहे, आणि दुसऱ्याचा मत्सराने हा जळतो आहे, त्याला माहितीच नाही काय चाललं आहे तिकडे ते, पण ह्याचा मात्र जळफळाट चाललेला आहे. हे जे आहे ते आपल्या दृष्टीनंच अनहिताचं आहे. तुम्हाला जर हित करून घ्यायचं असेल, अंतःकरण शुद्ध पाहिजे, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी संयमित व्हायला पाहिजेत. इंद्रिय संयमित व्हायला पाहिजे. तोंडा वाटलं आपला बोलावंसं, ताबडतोब तोंड बंद, जीभ बंद. आणि म्हणून असं म्हटलं पुष्कळ वेळा की नामस्मरणाला जीभ लावा, म्हणजे ती अवांतर बोलणं कमी करेल, वायफळ बडबड कमी होईल. पण इंद्रियाला जे एकदम स्फुरण येतं बोलण्याचं, त्याला कारण आतलं मन. त्यामुळे ते मनच संयमित कसं करता येईल, त्या मनालाच कसं सुधारता येईल, निर्मळ करता येईल, प्रेमळ करता येईल, दयाळू कृपाळू करता येईल, हे बघितलं पाहिजे आपण. सगळे पारमार्थिक गुण आहेत ना, सहनशीलता आहे, क्षमा आहे, आपल्या आत भांडले पाहिजेत. सहजच कुणी एखादं काय केलं लगेच आपण ओरडतो, ओरडण्याचं कारण नाही, झालं असेल काहीतरी ठीक आहे, जे काय झालं असेल ते स्वीकारायचं आहे, पुढं काय करायचं ते बघायचं. म्हणजे जी मौन मुद्रा सांगितलेली आहे, ती मुद्रा ह्याचा अर्थ चेहऱ्यावर सुद्धा लोकांना कळलं पाहिजे. माणसं आबोल असली तर कळतात की व्यक्ती फार बोलणारी नाही आहे, मग माणसंही त्याच्याशी थोडं सांभाळूनच बोलतात. आणि पाहिल्यावर लक्षात आलं ही व्यक्ती बडबडी आहे, कितीही बडबडती हीही बडबडती, आणि मग तो जो काय संवाद चालतो तो बघायलाच नको, असं नको. त्याच्यावर आणखीन एक गोष्ट आहे, बोलतया बोलताची भेटे. ज्ञानेश्वरीमध्ये मौनाची व्याख्या सांगितली आहे. त्याच्यामध्ये परमार्थाबद्दल बोलत असलो, भगवंताबद्दल बोलत असलो, भगवंताचं गुणवर्णन करत असलो, त्याचं लीलाचरित्र वर्णन करत असलो, त्याची शिकवण आपण जर अंगी भांडवत असलो, त्याचं चिंतन करत असलो, तर ते मौनातच येतं. आणि बोलताना जर हा बोध असेल की ज्याच्याशी बोलतो आहे तो आणि मी बोलणाराला बोलणारा हे आम्ही दोघं एकच आहोत, आत्मरूपाने इथं द्वैत नाही आहे, अद्वैतच आहे. मीच माझ्याशी बोलतो आहे. एरवी आपण आपल्या आत बोलतच असतो पण हे सारखं बघा, विचार करून बघा. आपण जे विचारलं आत्ता काय करत होता, काय नाही, बोलतच होता आतमध्ये काहीतरी. एकदा मी स्वामी माधवनाथांना विचारलं सत्कन बोलताना, तुम्ही आत्ता काय विचार करता, तेव्हा ते म्हणले काही नाही. म्हटलं असं कसं शक्य आहे, ते म्हणले तसंच आहे ते. याचा अर्थ काहीही विचार न करता निर्विचार अवस्थेत राहता येणं हे साधकाची फार चांगली अवस्था आहे. ती अवस्था प्राप्त करून घेता आली पाहिजे. ध्यानातसुद्धा आपल्याला मनाचं उन्मन करायचं, म्हणजे निर्विचार नो माइंड स्टेट ही प्राप्त करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी व्यवहारातलं बोलणं कमी झालं पाहिजे, नाही तर ध्यानातही आपण बसलो आहे डोळे मिटून आणि बोलतच राहिलो आहे पुन्हा. आजचं काय झालं, उद्याचं काय झालं, 25 वर्षापूर्वी काय झालं आणि पुढे जग बुड येणार म्हणतात, कशी काय होणार, त्याचा आपलं काय कसं काय होणार. आता सगळ्यांचं जे होईल ते आपलं होईल, त्याची चिंता आत्ता ध्यानाला बसल्यानंतर करायची आहे का? पण नाही. त्यामुळे मौन जर साधलं नाही तर ध्यानही साधणार नाही. त्यामुळे म्हटलं त्यांनी, मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. सगळ्या गोष्टी धरायला सांगतात, काय धरायचं ते धरायला सांगतात, काय सोडायचं तेही निष्ठ सांगतात की हे सोडायचं आहे. आणि काय करावं, कथा आदरे. नुसती राघवाची कथा करा म्हणत नाहीत, आदरे अंतःकरणात अत्यंत भावभक्तियुक्त एकाग्र अंतःकरणाने राघवासंबंधीच बोलायचं आहे. आईचं लहान मूल असलं, जरा रांगायला लागलं आहे, जरा खेळायला लागलं आहे किंवा चालायला लागलं आहे असं असलं, ते तिच्याकडे जाऊन पाहा, तुम्ही त्या मुलाविषयीच ती बोलत राहते. आज असं झालं, उद्या तसं झालं, त्याने ते असं केलं वगैरे. याचा अर्थ असा, त्याच्यावर इतकं प्रेम आहे की त्याच्याखेरीज दुसरा विचार बोलावासाच वाटत नाही. किंवा कुणी दुसरीकडे लक्ष वेधून घेतलं तर दुसरीकडे लक्ष जात नाही, लक्ष त्याच्यावरच केंद्रित असतं. असं प्रेम आपण भगवंतावर करतो का? की आपल्याला भगवंताच्या लीला चरित्राखेरीज, त्याच्या गुणवर्णनाखेरीज, त्याच्या स्मरणाखेरीज एक मिनिटही आपल्याला चैन पडत नाही असं होतं का? त्याचा छंद लागतो का? किंबहुना ते व्यसन, व्यसन असले की माणसाला त्याच्याशिवाय चैन पडत नाही. भगवंताचं जर व्यसन लागत असेल ना तर फार चांगलं आहे, व्यसन लावून घ्या. कशाचं व्यसन आहे? भगवत भक्तीचं व्यसन आहे, रामनामाचं व्यसन आहे. असं जर असेल तर फार चांगलं. म्हणून ते म्हणतात कथा, याचा अर्थ लीलावर्णन त्यांच्या ज्या करायच्या त्या आदरे, अतिशय आदराने राघवाची करावे, भगवंताचीच लीला. त्यांनी काय काय केलं, कुठल्या भक्तासाठी काय केलं, ऐकायचं असेल तर तेच ऐकावं. म्हणजे त्या योगे आपल्यालाही लक्षात येते की आपण जर भगवंताचा भक्त झालो तर त्या भक्ताला भगवंत सांभाळत असतो. म्हणजे पहिल्यांदा भीतीपोटी का विना त्याला धरावं, आणि ते धरता धरता हळूहळू अशी एक स्थिती येईल, जर त्याला कुणी जाणकार भेटले, कुणी सद्गुरु संत भेटले, तर ते त्याला सांगतील भगवंताची भक्ती करण्याचे काय फायदे, प्रॉफिट नव्हे हित काय आहे त्याच्यामध्ये लक्षात येईल. ग्रंथात देखील सांगितलं आहे भगवंताची भक्ती कशासाठी करायची, भक्ताची लक्षणं काय भगवंताने स्पष्ट सांगितलेले आहे. भक्ती करता करता ते गुण आपल्या अंगात मोरायला लागतील आणि हळूहळू असं होईल की आपली भक्ती करणारी मंडळी निघतील. एका ठिकाणी म्हटलेलं आहे त्याने की आपण माणसाचे दास होतो तेव्हा आपण दयनीय होतो, लाचार होतो, पण आपण जर भगवंताचे दास झालो तर मात्र आपणच स्वामी होण्यापर्यंत आपली अवस्था येते की लोकांनी आपलं ऐकावं. हे केवढं मोठं आहे पहा. पण त्यासाठी कुणाची तरी भक्ती करायची नाही, कुणाची तरी सेवा करायची नाही आहे, भगवंताची करायची. मग इतरांची करायची ते आपलं व्यावहारिक कर्म आहे, करायला पाहिजे, आपल्याला सगळंच करायला पाहिजे. परंतु हा जो मार्ग आहे, दोन मार्गच लक्षात घेतले पाहिजे. एक भगवंताकडे जाणारा मार्ग आहे आणि एक देहाकडे जाणारा, पुनरपी जननम पुनरपी मरणम असं करणारा एक रस्ता आहे. आपल्याला कुठला रस्ता पाहिजे ते आपण बघावं. भगवंताकडे जाणार असेल तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी टाकायला पाहिजेत की ज्या आपल्या भगवंताच्या आड येतात आणि ज्या भगवंताकडे नेणारे आहेत त्याला पोषक आहेत त्या पाहिजेत आणि ज्या मारक आहेत त्या टाकून दिल्या पाहिजेत. म्हणून त्यांनी म्हटलं आहे कथा आदरे राघवाची करावी नसे राम ते धाम सोडून द्यावे. आता कुठपर्यंत सांगायचं ते बघा. त्याने जर ज्या ठिकाणी आपण राहतो ते आपलं घर सोडा म्हटलं तर कुणाला सोडवेल कधी, पण त्या ठिकाणी जर रामाचं ठिकाण नसेल, रामाविषयीची भक्ती नसेल, देवाविषयी काही भाव नसेल, असं जर असेल तर ते आपलं स्वतःचं घर असलं तरी ते एक वेळ सोडून द्यावं. ते जळा वेगळी मासोळी, पाण्याशिवाय मासा राहत नाही, तर असं जे अभक्तांचं वातावरण आहे त्या ठिकाणी कुठल्याही भक्ताला तिथं राहता येणार नाही. तळमळ होईल, तडफड होईल त्याची, कारण कुठेही देवाचं अस्तित्वच नाही. वस्तुतः देव नाही असं ठिकाणच नाही आहे. असं असताना काही मंडळी देव आहेच कुठं असं म्हणणारे निघतात, तेव्हा असं वाटतं हे अज्ञानी जीव याला काय करावं. त्यांच्याबद्दल करुणा बाळगल्याखेरीज आणि त्यांच्यासाठी भगवंतावर प्रार्थना केल्याखेरीज काही इलाज नाही आहे. म्हणून भगवंताच्या भक्ताला अशा वातावरणात राहावं असं वाटतं. स्वामीजी देखील म्हणायचे नेहमी की साधक विश्वात मला राहायला आवडतं, ज्या ठिकाणी भक्तिभाव ओसंडून वाहतो आहे, ज्या ठिकाणी सत्वगुणी मंडळी आहेत, ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक, प्रपंच करतायत पण लौकिक अर्थाने, फार त्याच्यात गुंतलेले नाहीत, अशी सत्वगुणी मंडळी ज्या ठिकाणी असतील, भाविक मंडळी जिथं असतील त्या ठिकाणी राहायला आवडतं. तसं जर नसेल तर ते धाम सोडून द्यावे. आणि मग काय करावे, सुखालागी आरण्य सेवित जावे. मग तुम्हाला सुख पाहिजे ना, हे सुख आत्मसुख आहे, स्वरूप सुख आहे, जे शाश्वत आहे, ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर अरण्यासारख्या ठिकाणी, ह्याचा अर्थ एकांतवासात, जिथं ही विरोधी प्रवृत्तीची मंडळी असणार नाहीत, त्यांचं वारं देखील आपल्याला लागणार नाही, आणि भाविकांचाच मेळावा असेल अशा ठिकाणी किंवा एकांतात अरण्यात, इथं त्या ठिकाणी सुखाने आपण वास करावा. तिथं जर राहिलो तरच आपल्याला सुखाच्या, ज्या सुखासाठी आपण धडपड करतो आहे ते प्राप्त होण्याची शक्यता आहे. म्हणून सुखालागी आरण्य मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी आरण्य सेवित जावे. जय जय रघुवीर समर्थ.